आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संसदेत आवाजी मतदानानं मंजूर। भारत टॅक्सी या ॲप आधारित परिवहन सेवेचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन। भारत अमेरिका व्यापार करारात देशाच्या शेती तसंच दुग्धोत्पादन क्षेत्राच्या हिताचं पूर्णपणे रक्षण केलं असल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या 33 तासांच्या कोंडीचा पुरवठ्यावर परिणाम। आणि महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत सुरू। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय। भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असून जगातली 3रा क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आत्मविश्वासानं वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। ते आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावाला उत्तर देत होते। भारत सुधारणा आणि परिवर्तनाचं धोरण घेऊन वाटचाल करत आहे। गेल्या काही दिवसात भारतानं 9 मोठे व्यापारी करार केले असून यात अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच्या करारांचा समावेश आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले।
अनेक देशों के साथ आज भारत फ्यूचर रेडी ट्रेड डील्स कर रहा है। पिछले कुछ ही समय में दुनिया के महत्वपूर्ण 9 बड़े देशों के साथ हमारे ट्रेड डील हुए हैं और उसमें मदर ऑफ ऑल डील एक साथ 27 देशों के साथ युरोपियन युनियन के साथ।
देशाच्या कारखानदारी परिसंस्थेची पुनर्बांधणी सुरू असून सरकार उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे, असं मोदी म्हणाले। अनेक देशांसाठी भारत हा विश्वासू भागीदार बनला आहे। देशातल्या तरुणांसाठी जगाची बाजारपेठ खुली झाली असून रोजगाराच्या असंख्य संधी तयार झाल्या आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात देशाच्या वेगवान प्रगतीचा आढावा घेतला तसंच विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीची नोंद घेतल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं। प्रधानमंत्र्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला विरोधी पक्षांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभात्याग केला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज लोकसभेनंही आवाजी मतदानानं मंजूर केला। राष्ट्रपतींनी 28 जानेवारीला संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित केलं होतं। आभार प्रस्ताव मंजुरीचा प्रस्ताव भाजपा खासदार सर्बानंद सोनोवाल यांनी मांडला, त्याला तेजस्वी सूर्या यांनी अनुमोदन दिलं। विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी 3 वेळा तहकूब झालं होतं। सभागृहाचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्ष सदस्यांच्या कालच्या वर्तनावर नापसंती व्यक्त केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार होते, मात्र विरोधी पक्षांचे सदस्य प्रधानमंत्र्यांच्या आसनासमोर येऊन गोंधळ करणार असल्याची माहिती आपल्याला मिळाल्यामुळे आपणच प्रधानमंत्र्यांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी भारत टॅक्सी या ॲप आधारित परिवहन सेवेचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं। भारत टॅक्सी हा भारताचा पहिला सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म असून त्याची 2002 भारतीय संस्था नोंदणी कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली असल्याचं सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे। ही सेवा पुरवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कमिशन आकारलं जाणार नसून भाडेवाढही केली जाणार नाही, त्यामुळे परदेशी गुंतवणुकीच्या आधारे नफा मिळवण्याच्या उद्देशानं चालवल्या जाणाऱ्या या अशा प्रकारच्या टॅक्सी परिवहन उपक्रमांना या देशी उपक्रमाचा शह बसणार आहे। भारत टॅक्सीच्या उपक्रमातून मिळणारा नफा भारत टॅक्सी चालकांना वाटला जाणार असून त्याद्वारे त्यांचं उत्पन्न वाढवून त्यांची भरभराट केली जाणार असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। ही सेवा पुरवणाऱ्या चालकाला सारथी या नावानं संबोधलं जाणार आहे। याद्वारे बाईक दिदीसारखे उपक्रम राबवले जात असून आतापर्यंत 150 हून अधिक महिला चालक या भारत टॅक्सी सुविधेमध्ये सहभागी झाल्या आहेत। भारत अमेरिका व्यापार करारात देशाच्या शेती तसंच दुग्धोत्पादन क्षेत्राच्या हिताचं पूर्णपणे रक्षण केलेलं आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले। विरोधकांकडून गैरसमज पसरवला जात असून हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं ते म्हणाले।
हमारे मुख्य अनाज, मुख्य फल और हमारे डेयरी उत्पाद, हमारा मिलेट सबको सुरक्षित रखा गया है, इसलिए कोई बाजार नहीं खोला जा रहा और इसलिए मैं पूरी तरह से संतुष्ट हूं, बल्कि भारत के किसानों के हितों के संरक्षण के लिए हृदय से धन्यवाद देता हूं।
भारतीय हवाई दलाचे 2016 तुकडीचे अधिकारी स्क्वॉर्डन लीडर प्रसाद पटवर्धन यांची त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेना रेड्डी नल्लू यांचे परिसहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आगरतळा इथे आज लोकभवनात झालेल्या समारंभात त्यांनी मेजर अर्जुन मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. परीक्षा पे चर्चा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी सकाळी 10 प्रसारित होणार आहे. तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व तसंच मनाची शांतता, आत्मविश्वास वाढवणं आणि आव्हानांवर मात करणं यासाठीचे उपाय याविषयी प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी बोलले आहेत. यावर्षी देवमोगरा, कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि नवी दिल्लीतल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणारी वाहतूक तब्बल 33 तासानंतर पुन्हा सुरळीत सुरू झाली. खंडाळा घाटात मंगळवारी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील वायू घेऊन जाणारा एक टँकर उलटल्यानं वाहतूक खोळंबली होती. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनात अडकलेले प्रवासी, महिला आणि लहान मुलं यांची गैरसोय झाली. यावेळी दूध आणि भाजीपाल्याची वाहतूक करणारे ट्रक देखील अडकून पडल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी आज गतविजेते दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या महिला प्रीमियर लीग करता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सुमारे 10 कोटी रुपयांचं बक्षीस घोषित केलं आहे. क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालच्या युवकांच्या विश्वचषक स्पर्धेत उद्या भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथल्या मैदानावर होणारा हा सामना दुपारी 1 सुरू होईल. हरारे इथे काल झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 7 राखून पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली, तर इंग्लंडने बुलावायो इथे झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 27 पराभव केला. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे, तसंच आतापर्यंत सर्वाधिक 5 विश्वचषक जिंकण्याचा विक्रमही भारताच्याच नावावर आहे. नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताच्या सम्राट राणा आणि सुरुची सिंग यांनी 10 एअर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावलं. मिश्र सांघिक गटात चिनी चैपईच्या खेळाडूंनी सुवर्णपदक तर उझबेकिस्तानच्या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावलं. या विजयासह भारताच्या वरिष्ठ गटाची पदकसंख्या 5 झाली आहे. यात 2 2 रौप्य आणि 1 कांस्यपदकाचा समावेश आहे. ओदिशामधल्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममध्ये 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार असलेल्या FIH प्रो लीग स्पर्धेसाठी हॉकी इंडियानं 24 खेळाडूंच्या पुरुष संघाची निवड केली आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना तसंच बेल्जियम सारखे बलाढ्य संघ सहभागी होणार असल्यानं भारतीय संघापुढं मोठं आव्हान असणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना 14 बेल्जियम विरुद्ध होईल. पर्यावरण संरक्षण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांना पूर्वलक्षी प्रभावानं मंजुरी देण्यासंदर्भातल्या याचिकांवर नव्यानं सुनावणी करण्यासाठी वेगळं पीठ स्थापन करावं अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. गेल्या वर्षी 18 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं 2-1 अशा बहुमतानं अशी मंजुरी देण्याचा मार्ग मोकळा केला होता. मात्र आता नव्यानं या प्रकरणी पीठाच्या स्थापनेची मागणी करण्यात आली. या मागणीसंदर्भात विचार करून निर्णय दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जगासोबत स्पर्धा करण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेत प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संसदेत आवाजी मतदानानं मंजूर. भारत टॅक्सी या ॲप आधारित परिवहन सेवेचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. भारत अमेरिका व्यापार करारात देशाच्या शेती तसंच दुग्धोत्पादन क्षेत्राच्या हिताचं पूर्णपणे रक्षण केलं असल्याची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या 33 तासांच्या कोंडीचा पुरवठ्यावर परिणाम आणि महिला क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगच्या विजेतेपदासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत सुरू. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.